पाठ 7 दैनंदिन व्यवहार
स्वाध्याय 16-5।
नमस्कार।
नमस्कार, बसा।
धन्यवाद।
आपलं नाव?
मी सतीश बोहिर।
तुमचा रेझ्युमे दाखवता का?
हो, ही घ्या फाईल। यात माझा रेझ्युमे, सगळे दाखले आणि प्रमाणपत्र आहेत।
स्वतःविषयी थोडक्यात माहिती देऊ शकाल?
हो, मी मूळचा मालवणचा आहे। माझं प्राथमिक शिक्षण तिथेच झालं।
तुमचं कॉलेज तर मुंबईचं दिसतंय।
माझ्या वडिलांची बदली मुंबईला झाली, त्यामुळे आम्ही मुंबईत आलो। मग विरारच्या कॉलेजमधून BSc केलं रसायनशास्त्रात, दुसरा वर्ग मिळाला मला।
आणि मग त्यानंतर BEd कुठून केलं?
तेही विरार एज्युकेशनमधूनच केलं।
तुम्हाला एकूण 15 वर्षाचा शिकवण्याचा अनुभव आहे, कुठे कुठे नोकरी केली आहेत तुम्ही?
मी एकूण 3 शाळांमध्ये नोकरी केली आहे।
काय काय शिकवलं?
मुख्यतः रसायनशास्त्र शिकवलं, याखेरीज 5वी आणि 6वीला गणितही शिकवत होतो।
इतर कोणते विषय तुम्ही शिकवू शकाल?
चित्रकलेच्या परीक्षा दिल्या आहेत मी, खालच्या वर्गांना चित्रकला शिकवू शकतो। कबड्डीचा संघनायकही होतो शाळेत असताना।
छान। शिक्षक म्हणून तुमची स्वतःची बलस्थानं कोणती आहेत असं तुम्हाला वाटतं?
मी मुलांमध्ये छान मिसळू शकतो असं मला वाटतं, आणि खेळीमेळीच्या वातावरणात वर्ग चालतो माझा।
आणि आपण कुठे कमी पडतो असं तुम्हाला वाटतं?
मुलं माझ्याशी फारच जवळीक करतात असं मला वाटतं। जरा कडक शिक्षक होणं जमायला हवं मला।
ठीक आहे, सरकारी नियमाप्रमाणेच आम्ही पगार आणि इतर सवलती वगैरे देतो। तुम्हाला काही प्रश्न विचारायचे?
नाही।
ठीक आहे, साधारण 1 आठवड्यात आम्ही तुम्हाला आमचा निर्णय कळवू। नमस्कार।
नमस्कार।